नमस्कार पराशिक्षण मंडळ अभय बोलतोय. हॅलो हॅलो सर, मी पराशिक्षण मंडळ बोलतोय, पराशिक्षण कॉन्ट्रॅक्टर कंपनीतून बोलतोय सर. माझं बोलणं श्रीकांत पटेल यांच्याशी होतंय का? सर आमचं एक इव्हेंट होतं ऑप्शनल लिमिटेड नावाचा, त्या रिगार्डिंग तुम्हाला कॉल केला होता सरांनी. सर आमच्या इव्हेंटमध्ये ना आमचे जे प्रोजेक्ट आहेत सर त्यांचं एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशन तुम्हाला आमच्या प्रत्येक प्रोजेक्टच्या डिटेल आणि माहिती दिली आहे सर. आणि जर समजा तुम्हाला कुठला प्रोजेक्ट आवडला सर इव्हेंटमध्ये येऊन आणि तुम्ही जर अनुसरण बुकिंग करताय सर तर त्यावर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट भेटते सर त्यावर. तर तुम्ही येऊ शकता का सर? आजपासून रविवारपर्यंत चालणार सर हा इव्हेंट 3 दिवस. तुम्ही येऊ शकता का सर? डेक्कन मध्ये सर, प्रभात रोडवर. ठीक आहे सर, मी तुम्हाला उद्या कॉल करतो पेमेंट करण्यासाठी. चालेल, धन्यवाद सर.